नमस्कार, ई आकाशवाणी है। खबरां दे नाल मैं सरबजीत कौर। पहला इस बुलेटिन दियां खास खबरां। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अज नवी दिल्ली विच मंगोलिया दे राष्ट्रपति खुरलेसो खोखना नाल मुलाकात करनगे। अमरीका दे राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप अते मिस्र, कतर ते तुर्की दे नेतावां ने गाजा विच जंग खत्म करन अते शांति कायम करन लई इक ऐलाननामे ते दस्तखत कीते ने। अफगानिस्तान दे विदेश मंत्री अमीर खान मुत्तकी ने कहा है कि पाकिस्तान नाल सरहदी झड़पां विच अफगानिस्तान ने अपना टीचा हासिल कर लिया है। केंद्रीय खेतीबाड़ी मंत्री शिवराज सिंह चौहान अज पंजाब के दौरे पर आ रहे हैं। संयुक्त राष्ट्र च फौजी सहयोग करने वाले देशों के मुखियों का तीन दिना सम्मेलन अज तो नवी दिल्ली हो रहा है। वेस्टइंडीज नाल दूजे क्रिकेट टेस्ट मैच में भारत को जीत लई सिर्फ 58 दौड़ा की जरूरत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अज नवी दिल्ली विच मंगोलिया के राष्ट्रपति खुरलेसो खोखना नाल गलबात करनगे। दोवें नेता दवल्ले संबंधा दे समुचे पहलुआं दी समीक्षा करनगे अते आपसी हितां दे इलाकाई अते आलमी मुद्दियां ते विचार वटांदरा करनगे। गलबात तों बाद कई समझौतियां दे दस्तखत होण दी उम्मीद है। मंगोलिया दे राष्ट्रपति अज शाम राष्ट्रपति भवन विखे राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू नाल भी मुलाकात करनगे। राष्ट्रपति मुर्मू आउण वाले पतवंते दे सन्मान विच इक दावत दी मेज़बानी करनगे। राष्ट्रपति खुरलेसो भारत दे 4 दिना दौरे ते कल नवी दिल्ली पहुंचे सन। उन्हां दा हवाई अड्डे ते केंद्री शहरी हवाबाजी राजमंत्री मुरलीधर मोहेल ने स्वागत कीता। राष्ट्रपति दे नाल कैबिनेट मंत्री, संसद मैंबर, सीनियर अधिकारी, व्यापारक आगू अते सभ्याचारक नुमाइंदियां वाला एक उच्च पदरी वफद भी है। राष्ट्रपति दे तौर ते राष्ट्रपति खुरलेसो दा ए पहला भारत दौरा है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अमरीका की विचोलगी वाले जंगबंदी समझौते तहत हमास की कैद तो सारे जीवित इजरायली बंधकों की रिहाई का स्वागत किया है। एक सोशल मीडिया पोस्ट में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा कि बंधकों की रिहाई उनके परिवारों की हिम्मत, राष्ट्रपति ट्रंप के अटुट शांति यत्ना और प्रधानमंत्री नेतन्याहू के मजबूत इरादे का प्रतीक है। इस दरमियान अमरीकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने भारत की प्रशंसा की है और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को बेहद चंगा दोस्त कहा है। कल मिस्र में शर्म अल शेख सम्मेलन में राष्ट्रपति ट्रंप ने भारत को एक महान देश दसिया और कहा कि प्रधानमंत्री मोदी ने इत्थे एक शानदार काम किया है।
इंडिया इज अ ग्रेट कंट्री विद अ वेरी गुड फ्रेंड ऑफ माइन एट द टॉप एंड इज जस्ट डन अ फैंटास्टिक जॉब।
राष्ट्रपति ट्रंप ने पाकिस्तान अते भारत विचकार संबंधा लई उम्मीद प्रगट करदे होए कहा कि दोवे देश इकट्ठे चंगी तरह रहणगे। उन्होंने टिप्पणियां गजा विच इजराइल हमास युद्ध नूं खत्म करन लई एक इतिहासक शांति समझौते ते दस्तखत करन तों बाद कीतियां। राष्ट्रपति ट्रंप दा यह बयान प्रधानमंत्री मोदी वल्लों राष्ट्रपति ट्रंप नाल फोन ते गल करन तों कुछ दिन बाद आया, जिस विच उन्होंने इतिहासक गजा शांति योजना की सफलता ते वधाई दित्ती गई सी। अमरीका दे राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप अते मिस्र, कतर ते तुर्की दे नेतावां ने मिस्र दे शर्म अल शेख विच 30 आलमी नेतावां ते राष्ट्रीय नुमाइंदियां दी मौजूदगी विच गाजा विच 2 सालां तों चल रही जंग नूं खत्म करन अते शांति कायम करन लई इक इतिहासक ऐलाननामे ते दस्तखत कीते ने। ए दस्तखत बीती रात शर्म अल शेख शांति सम्मेलन विच होए, जिथे मिस्र दे राष्ट्रपति अब्देल फताह अल सीसी, तुर्की दे राष्ट्रपति रेसेप तैयब अरदोगैन, कतर दे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी अते अमरीका दे राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने हमास इजराइल जंगबंदी समझौते की जिम्मेवारी ली। इस हफ्ते दे शुरू विच शुरू होया ए समझौता ट्रंप दी व्यापक खेतरी शांति योजना दा एक मुख हिस्सा है। शिखर सम्मेलन विच बोलदे राष्ट्रपति ट्रंप ने कहा कि दुनिया ते मध्य पूर्व लई एक बहुत वड्डा दिन है। श्री ट्रंप ने खेतरी नेतावां दा उन्हां दी हमायत लई धन्नवाद कीता अते कहा कि हर कोई इस तों खुश है। इस सम्मेलन विच 30 तों वध देशां ते अंतरराष्ट्रीय संस्थावां दे नेतावां ते नुमाइंदियां ने हिस्सा लिया, जिस विच भारत, बरतानिया, फ्रांस, जर्मनी, कैनेडा, साउदी अरब, यूरोपियन यूनियन ते यूएई शामिल ने। अफगानिस्तान दे विदेश मंत्री अमीर खान मुत्तकी ने कहा कि पाकिस्तान नाल सरहदी झड़पां विच अफगानिस्तान ने अपना टीचा हासिल कर लिया है। नवी दिल्ली विच मीडिया नूं संबोधन करदिआं अफगानिस्तान दे विदेश मंत्री ने कहा कि अफगानिस्तान ने पाकिस्तान दे हमले तों बाद ही फौजी कार्रवाई शुरू कीती सी। श्री मुत्तकी ने जो इस समय भारत विच ने कहा कि अफगानिस्तान दे दोस्ताना देशां जिवें कि कतर अते होर अरब देशां ने उन्हां नूं जंग रोकण लई कहा, उन्हां अगे कहा कि जंग नहीं सगों गलबात ही हल है।
پاکستان کی طرف سے جب اٹیک ہوا تو اس کے بعد ہمارے طرف سے جو آپریشن شروع ہوا تو ہم اپنے ہدف پہ پہنچ گیا. اس سے بعد ہوئی آپریشن کے دوران میں ہمارے جو دوست ہے جیسا سعودی عربستان قطر, اس سے یہ درخواست ہوا کہ بھائی جنگ رکنا چاہیے, تو اس سے بعد ہم نے جنگ رکا. اور ہم یہ چاہتے ہیں کہ جنگ مسئلوں کا حل نہیں ہے, مفاہمہ اور مذاکرے کی ضرورت ہے.
اس تو پہلا افغانستان دے ودیش منتری نے کیا سی کہ بھارت نو چابہار بندرگاہ تے پابندیاں ہٹاؤن لئی امریکہ نال گل بات کرنی چاہی دی. کل نوی دلی وچ صنعتی آگواں نال گل بات ایک سیشن وچ بولدیاں انہاں زور دے کے کیا کہ یہ رننیتک طور تے ست بندرگاہ دی بہترین ورتوں دے حق وچ ہے. اے خبراں تسی آکاشوانی تو سن رہے ہو. ساڈا ایکس ہینڈل ہے @AIRRN جلندھر. پردھان منتری نریندر مودی والو اعلانیا گیا اتے پچھلے مہینے دی 22 تاریخ تو شروع ہویا جی ایس ٹی بچت اتسو پورے دیش نو لابھ پہنچا رہا ہے. اج اسی گل کرتے ہاں کہ یہ نئے جی ایس ٹی سدھار پنجاب دیاں وکھ وکھ صنعتاں نو کیویں مضبوط بناؤن گے.
نویں جی ایس ٹی سدھار پنجاب دے کاریگراں کساناں اتے چھوٹے کاروباراں لئی ایک وڈی جیت نے. سودیاں ہوئیاں دراں تحت راج وچ بہت ساریاں وستاں تے ہن کٹایا گیا ٹیکس لگے گا, جس نال روایتی اتے کھیتری اتپاد ودھیرے کفایتی ہون گے اتے ستھانک اتپاداں نوں ہلارا ملے گا. یہ سدھار پنجاب دے ٹیکسٹائل اتے دستکاری کھیتراں لئی وشیش مہتو رکھدے نے. فلکاری کٹائی جو لگ بھگ 20,000 کاریگراں نوں روزگار دیندی ہے تے ہن 12% دی بجائے 5% ٹیکس لگایا جاوے گا, جس نال گھریلو انتراشٹری بازاراں وچ اس دی وکری ودھدی ہے. لدھیانہ اتے امرتسر وچ بنے اونی شالاں اتے سٹولز تے ہن 12% تو 5% ٹیکس لگے گا, جس نال بنکراں اتے چھوٹیاں اکائیاں نو اپنی پہنچ وداؤن وچ مدد ملے گی. اے سدھار تیوہاراں دے موسم اتے اس تو بعد وکری نو وداؤن, اپجیوکا دی راکھی کرن اتے پنجاب دے نرمان کھیتراں وچ نویں ارجا بھرن لئی تیار کیتے گئے نے. بیورو رپورٹ نال آکاشوانی خبراں لئی جلندھر تو میں راجیش بالی.
केंद्रीय खेतीबाड़ी मंत्री शिवराज सिंह चौहान अज पंजाब का दौरा कर रहे हैं. लुधियाना विच इंडियन काउंसिल ऑफ एग्रीकल्चरल रिसर्च इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मिलट्स रिसर्च ICAR IIMR विखे देहाती विकास स्कीमां दे लाभपात्रियां अते स्वय सहायता समूह दीदियां नाल गलबात करनगे. मंत्री दा जिले के पिंड नूरपुर बेट विखे किसान चौपाल विखे किसानां नाल गलबात करन दा भी प्रोग्राम है. ओ सुपर स्ट्रॉ मैनेजमेंट सिस्टम नाल लैस कंबाइन हार्वेस्टर नाल झोने की वाढ़ी के लाइव विखाले नूं देखणगे. श्री चौहान लुधियाना के दुराहा विखे एक मधुमक्खी पालन उद्यम का भी दौरा करनगे. भारतीय फौज अज तो नवी दिल्ली विच फौजी सहयोग पाउण वाले देशां दे मुखियां दी कॉन्फ्रेंस UNTCC दी मेजबानी कर रही है. ए 3 दिना कॉन्फ्रेंस 32 देशां दी सीनियर फौजी लीडरशिप नूं इक थां लियाएगी तां जो फौजी मिशनां दीआं चुनौतियां, विकसित हो रहे खतरियां, ਵਧੀਆ ਅਭਿਆਸਾਂ ਤੇ ਭਵਿੱਖੀ ਸ਼ਾਂਤੀ ਰੱਖਿਆ ਤੇ ਚਰਚਾ ਕੀਤੀ ਜਾ ਸਕੇ. ਰੱਖਿਆ ਮੰਤਰੀ ਰਾਜਨਾਥ ਸਿੰਘ ਅੱਜ ਕਾਨਫਰੰਸ ਦੇ ਉਦਘਾਟਨੀ ਸੈਸ਼ਨ ਨੂੰ ਸੰਬੋਧਨ ਕਰਨਗੇ. ਫੌਜ ਮੁਖੀ ਅਤੇ ਵਫਦ ਦੇ ਮੁਖੀ ਵੀ ਆਪਣੇ ਵਿਚਾਰ ਸਾਂਝੇ ਕਰਨਗੇ. ਸਮਰੱਥਾ ਨਿਰਮਾਣ, ਦਵੱਲਿਆ ਤੇ ਸਭਿਆਚਾਰਕ ਵਟਾਂਦਰੇ ਨੂੰ ਉਤਸ਼ਾਹਿਤ ਕਰਨ ਲਈ ਕਾਨਫਰੰਸ ਦੌਰਾਨ ਰੱਖਿਆ ਨੁਮਾਇਸ਼ਾਂ ਵੀ ਕਰਾਈਆਂ ਜਾਣਗੀਆਂ. ਭਾਰਤ ਨੇ ਬਾਲ ਅਧਿਕਾਰਾਂ ਦੀ ਉਲੰਘਣਾ ਅਤੇ ਸਰਹੱਦ ਪਾਰ ਦਹਿਸ਼ਤਗਰਦੀ ਲਈ ਪਾਕਿਸਤਾਨ ਦੀ ਸਖ਼ਤ ਨਿਖੇਧੀ ਕੀਤੀ ਏ ਅਤੇ ਇਸ ਇਲਜ਼ਾਮ ਲਾਇਆ ਕਿ ਆਪਣੇ ਰਿਕਾਰਡ ਤੋਂ ਦੁਨੀਆਂ ਦਾ ਧਿਆਨ ਭਟਕਾ ਰਿਹਾ ਹੈ. ਨਿਊਯਾਰਕ ਵਿਚ 80ਵੀਂ ਸੰਯੁਕਤ ਰਾਸ਼ਟਰ ਮਹਾਸਭਾ ਨੂੰ ਆਪਣੇ ਸੰਬੋਧਨ ਵਿਚ ਭਾਰਤ ਦੇ ਸੰਸਦੀ ਵਫਦ ਦੇ ਨੁਮਾਇੰਦੇ ਨਿਸ਼ੀਕਾਂਤ ਦੁਬੇ ਨੇ ਆਪਣੇ ਸੰਬੋਧਨ ਵਿਚ ਸੰਘਰਸ਼ ਵਾਲੇ ਖੇਤਰਾਂ ਵਿਚ ਪਾਕਿਸਤਾਨ ਦੀ ਬੱਚਿਆਂ ਦੀ ਸੁਰੱਖਿਆ ਵਿਚ ਅਸਫਲਤਾ ਲਈ ਨੁਕਤਾਚੀਨੀ ਕੀਤੀ.
ہم ان کی سیماؤں کے بھیتر بچوں کے ساتھ ہو رہے گمبھیر درویواروں سے دنیا کا دھیان ہٹانے کے لیے ان کے پریاسوں کی کڑی نندا کرتے ہیں. جیسا کہ CAAC مہا سچیو دوارا 2025 میں جاری رپورٹ اور ساتھ ساتھ چل رہے سیما پار آتنکواد سے بھی اسپشٹ ہوتا ہے کہ اپنی سیماؤں سے پرے اس رپورٹ میں پاکستان دوارا اسکولوں, وشیش کر بالیکا ودیالیوں میں سواستھ کرمیوں کے حملوں کا وسترت بیورا پرستوت کیا گیا ہے.
ویسٹ انڈیز خلاف دوجے क्रिकेट टेस्ट मैच के 5वें दिन भारत अज अपनी दूजी पारी एक विकट के 63 तोड़ा के स्कोर तो अगे खेडना शुरू करेगा. नवी दिल्ली विच खेडे जा रहे इस मैच विच भारत मजबूत स्थिति विच है अते इस नूं मैच जीतने लई सिर्फ 58 तोड़ा की जरूरत है. आखिर च खास खबरां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अज नवी दिल्ली च मंगोलिया के राष्ट्रपति खुरेलसो कुखना नाल गलबात करनगे. अमरीका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप अते मिस्र, कतर ते तुर्की के नेतावां ने गजा विच जंग खत्म करन अते शांति कायम करन लई ऐलाननामे ते दस्तखत कीते ने. अफगानिस्तान के विदेश मंत्री अमीर खान मुत्तकी ने कहा है कि पाकिस्तान नाल सरहदी झड़पां विच अफगानिस्तान ने अपना टीचा हासिल कर लिया है. केंद्रीय खेतीबाड़ी मंत्री शिवराज सिंह चौहान अज पंजाब दे दौरे ते आ रहे ने ते संयुक्त राष्ट्र च फौजी सहयोग करन वाले देशां दे मुखियां दा 3 दिना सम्मेलन अज तो नवी दिल्ली च हो रहा है. आकाशवाणी तो खबरां खत्म होईयां. साडा अगला प्रादेशिक बुलेटिन तुसी सुनोगे दोपहर बाद 1:10 ते. नमस्कार.